लय होतो एक किंवा बाध होऊन जातो दोन. ही सरणी जी आहे ना, ही सरणी अशी पक्की हातमध्ये पाहिजे. काय व्हायचं आहे आणि काय व्हायचं आहे हा ठरलेलं असेल की त्या दिशेने मला काय केलं पाहिजे हेच ताबडतोब ठरतं आणि त्या दिशेने मग आपल्याला आपली साधना पद्धती जीवन पद्धती जी आहे ती जीवन पद्धती ठरवून घेता येते. म्हणून म्हणून ब्रह्म जरी एकच असले तरी जेथे उपाधीचा उल्लेख आहे तेथे ते उपास्य आहे, जेथे निरुपाधिक आहे तिथे नेय आहे. आपण सुरुवातीलाच केलं की जिथे उपाधी आहे शरीराची, ज्या क्षणी ब्रह्माला श्रीकृष्ण या शरीराची उपाधी आली त्या क्षणी ते उपास्य ठरलं आणि ज्या क्षणी ती उपाधी नाहीशी झाली किंवा आम्हीच ती कल्पनेतून आमच्या काढून टाकली की तेच ब्रह्म जे असतं ते काय होतं ज्ञेय होतं किंवा ते ब्रह्म ते अनुभवाचं होतं. नेहमी विचार आहे, कधीही ईश्वराचा अनुभव येत नाही, ईश्वराचं दर्शन होत नाही. मी ईश्वर असं दर्शन अनुभव कधी येणार नाही आणि ईश्वराचं दर्शन होणार नाही कारण ईश्वर सगुण निराकार आहे. दर्शन कोणाचं होणार आहे? ईश्वराच्या अवताराचं दर्शन होईल, ब्रह्माचं दर्शन होणार नाही, ब्रह्माचा अनुभव येईल. ईश्वराचं दर्शन कधीही होणार नाही, ईश्वराचा तडाखा खावा लागेल. ब्रह्माचा मात्र मी ब्रह्म आहे असा अनुभव येतो. असे तिघांची वाटणी जी आहे आणि समोरची जी मूर्ती आहे ती समोरची मूर्ती आमची व्यवस्था करते. कशाची? तुमचं जे काही उपासनेची काय जे तुमची पद्धत आहे ती सगळी इथेच तिथेच त्या उपासनेला वाव फक्त त्या मूर्तीच्या पाशी आहे, दुसरीकडे कुठेही उपासनेला वाव नाही. म्हणून जास्त जास्त मूर्ती सुंदर असावी, जास्त जास्त त्याची सुंदर पूजा करावी. हा जो काही विचार आहे हा विचार ह्या दृष्टीने आहे. मूर्ती अत्यंत सुंदर आणि हसरी असावी. आमच्या मूर्ती कशा आहेत इथे आता? अतिशय सुंदर आहेत, देखण्या आहेत, हसऱ्या आहेत की जिकडे बघितल्यानंतर आम्ही रडणारे असलो तरी हसायला लागावे. आता अशा अनेक मी मूर्ती बघितल्या की मी हसतमुख असताना सुद्धा ती मूर्ती बघितल्यामुळे मला रडायला यायला लागलं. कारण स्वस्तातल्या मूर्ती मग कशा असणार आणखी? पंढरपुरातून ज्या 50 रुपयाला मूर्ती आणला ते कशा त्याला म्हणायचं सुंदर ते ध्यान उभे वटेवरी राजस सुकुमार मदनाचा पुतळा कुठला आला हो? मदनाचा नाही पुतळा, नाही कसला पुतळा असतो? आता हे सगळे कारण आहे एक की कशासाठी मूर्ती आहे हाच विचार डोक्यामध्ये नाही. एक मूर्ती आणायची, त्याला स्थापना करायची आणि सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती असं म्हणत राहायचं. ती मूर्ती आमच्या डोळ्यात जडण्यासारखी नाहीच आहे. केव्हा एकदा त्या मूर्तीहून डोळे बाजूला सारीन असं होत असेल तर ती मूर्ती करायची काय? म्हणून मूर्ती अत्यंत सुंदर देखणे हसतमुख अशा तऱ्हेची मूर्ती असावी ही जी कल्पना आहे ती बरोबर आहे. कारण ईश्वराच्या उपासनेची सगळी हौस कुठे फेडायचे त्या ठिकाणी पाहिजे. ज्याची उपासना करताच येत नाही मग काय करायचं? त्याचे सगुण रूप जे आहे ते सगुण रूपापासून मूर्ती तयार केली ती अत्यंत देखणे सुंदर हसतमुख अशी असावी. आणि हसतमुख मूर्ती असेल तर त्याची उपासना कशी करायची? एकनाथ महाराजांनी सांगितलंय, पायाच्या अंगठ्यापासून ते थेट ओठांपर्यंत आणि ओठ सोडून असलेलं हसणं, ओठा वाचून असलेल्या हसण्याची उपासना करा. आनंदमय अभ्यासात आपलं प्रकरण चाललंय त्याचं कारण आहे की ओठामध्ये जे हसणं असतं ते हसणं कशाचं प्रतीक आहे? आतला आनंद हसण्याच्या रूपाने व्यक्त होतो. नियम आहे आपला आनंद आतला जर हसू आलेला असेल तर आणलेला असेल तर खात्री नाही. या कृत्रिम जगामध्ये अनेक वेळेला हसू आणावंसं लागतं. वास्तविक आपल्याला हसायचं नसतं पण आता हसू आणावं लागतं. पण असं आतमध्ये जर हसू असेल, येणार हसू असेल तर ते ओठावरून व्यक्त होतं. आतला आनंद हसण्याच्या रूपाने व्यक्त होतो. तसं आनंदमय जे तत्व आहे त्या आनंदमय तत्वाचं हसणं जे आनंद आहे तो मूर्तीच्या हसण्यातून प्रगट होण्यासारखी ती मूर्ती असावी. आणि अशी ती मूर्ती असेल तर ध्यानामध्ये त्या मूर्तीचे ओठ बाजूला काढावेत आणि फक्त हसण्यावरती लक्ष केंद्रित करावं. पुन्हा आली कला, ओठावासूनचं हसणं आणि ओठावासूनचे जे हसणं आहे ते आनंदाचं एक निदर्शन आहे. अशा पद्धतीने मूर्तीपूजासुद्धा अशा पद्धतीने जर केली तर ईश्वराची उपासना ह्या पद्धतीने जमते आणि ती ईश्वराची उपासना जर वैभव संपन्न झाली तर त्यातून मग पुढं चित्ताला शांती मिळते आणि उपासनेचं जे फळ आहे विक्षेपाची निवृत्ती. उपासना करताना तरी विक्षेप निदान येऊ नये, इतकं सुंदर असावं ते रूप की उपासना करताना त्या रूपाशिवाय दुसरीकडे कुठेही नजर जाऊ नये. म्हणजे विक्षेपरहित उपासना निदान उपासना काळी तरी असावी. ते सुद्धा असणं मोठं कठीण असतं. सगळ्यांच्या पूजा घरातल्या बघितल्या म्हणजे कळतं. पूजा करायला महाराज बसलेले आहेत आणि पूजा करता करता बेल वाजली वगैरे वगैरे वर्तमानपत्र वाचलं आलं, पूजा करताना जर पेपर आला तर समजावं, पूजा झटकन संपलीच, कारण पूजा आवरून काय वाचायचं असतं ते सगळं वाचायचं असतं. बातम्यांना जर समजा 8 वाजता जर पूजा मध्ये झाली तर बातम्या 8 वाजता असतात, मग काय करायचं, बातम्या वेळेवर ऐकू याव्यात म्हणून पूजा 7:30 करायची. म्हणजे प्राधान्य कोणाचं झालं, महत्व कोणाचं झालं, बातम्यांचं महत्व झालं. आणि ह्याच्यापेक्षा कडी म्हणजे 2 तासाची पूजा आवरल्यानंतर उठल्याबरोबर महाराज अत्यंत खवळतात निर्णया कारणात. आता 2 तासाच्या पूजेमध्ये जर महाराज अशी कल्पना करूया स्वर्गाच्या दारात असतील, तर 2 तास संपल्यानंतर खवळण्याच्या निमित्ताने कोणत्या दारात असतात, तिथे ने कामयश क्रोधयश रजोगुण समुद्भवा आणि क्रोधाचं दार त्रिदम नरकस्येदम द्वारम, 3 नरकाची दारं आहेत, काम क्रोध आणि लोभ. 2 तास स्वर्गाच्या दारात राहून 2 तासाची पूजा आवरल्यानंतर जर क्रोधाच्या दारात जात असेल तर हा नक्की कोणत्या दारात आहे, अशा तऱ्हेचं सगळं पूजा नावाची गोष्ट. ह्या पद्धतीच्या ज्या पूजा असतात त्या पूजेतून काय ती उपासना काय आणि ते चित्तशुद्धी काय आणि ते चित्तशांती काय ते सगळं बोलाच्याच गोष्टी राहून जातात. म्हणून प्रत्येक गोष्ट कशासाठी आहे, त्यांनी काय साधलं पाहिजे, काय त्याचं इप्सित आहे, हे जर नाही कळलं तर 2 तासाच्या पूजेनंतर सुद्धा संतप्त होणारी माणसं आज पुष्कळ आहेत. मग कोणत्या दारात असतात असं ती भगवद्गीता सांगते, मी यातलं काही सांगत नाही. भगवद्गीता असं म्हणते की 3 नरकाची दारं आहेत. मग 3 नरकाच्या दारात एकदा नरकाचं दार आहे, एकदा काय खेळ असतो कशात आणि कशात, तळ्यात आणि मळ्यात लहान मुलं खेळ खेळतात, एकदा तळ्यात एकदा मळ्यात, एकदा स्वर्गात एकदा नरकात, एकदा स्वर्गात एकदा नरकात, शेवटी कशात जाईल सांगता येणार नाही. हे उपासनेच्या ज्या सगळ्या फजिती आहेत ना, त्या उपासनेच्या फजिती सांगण्याचा उद्देश आहे काय, की उपासनेचं निश्चित फळ आहे चित्ताची शांती, आणि उपासनेचं निश्चित फळ आहे की ज्या ठिकाणी विक्षेप दोषाची निवृत्ती. जर उपासनेने विक्षेप दोषाची निवृत्ती झाली तर उपासना बरोबर झाली, आणि विक्षेप दोषाची निवृत्ती झाली नाही तर उपासना बरोबर झालेली नाही. जी पूजा असेल ती स्मरण श्रवणम कीर्तन विष्णू स्मरणम पादेसवण इत्यादी इत्यादी जे उपासनेचे प्रकार आहेत त्या सगळ्या उपासनेच्या प्रकाराने हे 2 फळं साधली पाहिजेत. एक चित्ताला शांती आली पाहिजे, म्हणजेच त्याचा जो विक्षेप दोष आहे तो विक्षेप दोषाची निवृत्ती झाली पाहिजे. म्हणून सूत्रकाराने पुढे इतर वेदांत वाक्यांचे प्रमाण देऊन ब्रह्मजगाचे कारण आहे तेव्हा दुसरे जगाचे कारण नाही असे सांगण्यासाठी केलं आहे. आणि मग पुढे 12वं सूत्र आहे आनंदमयोभ्यासात, आनंदमय म्हणजेच ब्रह्म होय, कारण तसा अनेक वेळा प्रयोग केला आहे. म्हणजे आनंद हे ब्रह्माचं स्वरूप आहे. प्राचुर्य अशा अर्थाने आनंद शब्द वापरलेला आहे की ब्रह्म आनंदमय आहे, मी ब्रह्म आहे आणि मी दुःखमय आहे. 3 वाक्य शेजारी शेजारी ठेवल्यावर काय झालं, 3 वाक्याची शेजारी शेजारी ठेवली तर 3 वाक्यांमधून निष्कर्ष काय निघतो, ब्रह्म आनंदमय आहे, मी ब्रह्म आहे आणि मी दुःखमय आहे. कसले कसले दुःख, चिंतेचं दुःख, भयाचं दुःख, अपयशाचं दुःख, लहानीचं दुःख, अपकीर्तीचं दुःख, आजारांची दुःख, इतकी सगळी दुःख माझ्या मनात ठाण मांडून बसलेली असतील आणि शिवाय मी ब्रह्म आहे आणि ब्रह्म आनंदमय आहे, या 3 वाक्यांची संगती लागते का? आणि 3 वाक्यांची संगती लागत नाही, अत्यंत विसंगत जीवन असा जेव्हा साधकाचं बंद तेव्हा मग त्या साधकाने काय कमावलेलं असतं असा एक मोठा प्रश्न होऊन जातो. इतकी प्रस्तावना करण्याचं कारण आहे की सूत्र काय सांगतं, आनंदमयोभ्यासात ब्रह्म आनंदमय आहे. तैत्तिरीय उपनिषदात आत्मा अन्नमय आहे, प्राणमय आहे, मनोमय आहे व विज्ञानमय अशी सुरुवात करून पुढे त्या विज्ञानमयापासून वेगळा आत आनंदमय आत्मा आहे असे म्हटले आहे. आता येथे अशी शंका येते की सत्यज्ञान अनंत ब्रह्म आहे, या वाक्यातील ब्रह्म तेच येथे आनंदमय अशा भाषेत सांगितले आहे की अन्नमय इत्यादींच्या रांगेत ब्रह्मवून वेगळेच काही सांगितले आहे. आता कशाला सुरुवात झाली, वादाला सुरुवात झाली. आतापर्यंत आपलं बरं चाललं होतं, आतापर्यंत 1/4 पाऊण तास बरा केला, पण आता प्रत्यक्ष चर्चा तुझं काय म्हणत आहे असं प्रश्न विचारलाय शंकराचार्यानेच, प्रश्न विचारलाय पूर्वपक्षी आला, तुला काय वाटतं. आता त्याचं पहिल्याने प्रश्नाचं स्वरूप समजावून घेऊया. तैत्तिरीय उपनिषद नावाचं उपनिषद आहे, त्या उपनिषदामध्ये या ब्रह्मासंबंधी जे काही श्रुती आहे म्हणजे ब्रह्मासंबंधी एक जे मंत्र आहे तो मंत्र असा सांगतो, आत्मा हा अन्नमय आहे, आत्मा हा प्राणमय आहे, आत्मा मनोमय आहे, आत्मा विज्ञानमय आहे, अशी सुरुवात केली आणि एवढं सगळं सांगितल्यानंतर ह्या विज्ञानमयापासून वेगळा असा आनंदमय आत्मा त्याच्या आत आहे. म्हणजे सर्वात आत कोणता आत्मा आहे? आनंदमय. आणि या आनंदमय आत्म्याच्या बाहेर हे तीन आत्मे आहेत. आत्मा एकच आहे, फक्त आता पंचकोशांचा विचार सुरू आहे म्हणून अशा पद्धतीची मांडणी केली. तैत्तरीय उपनिषदामध्ये पंचकोशांची मांडणी आहे आणि पंचकोशांचा निराश करणं हे एक साधना पद्धती आहे. त्या साधना पद्धतीत आत्मा अन्नमय आहे, आत्मा प्राणमय आहे, आत्मा मनोमय आहे, विज्ञानमय आहे. चार कोशांचा विचार झाला आणि चार कोशांचा विचार सांगितल्यानंतर ह्या चारांच्या आतमध्ये आनंदमय आत्मा आहे असं म्हटलं. आता येथे शंका अशी येते की सत्यज्ञान व अनंत ब्रह्म या वाक्यातील ब्रह्म तेच येथे आनंदमय अशा भाषेत सांगितले की अन्नमय इत्यादींच्या रांगेत आनंदमय असा ब्रह्म सांगितलं. आनंदमय, अन्नमय ब्रह्म, मनोमय ब्रह्म, बुद्धिमय ब्रह्म आणि आनंद ब्रह्म एकाच रांगेत असल्यामुळे ते तिन्ही कोणत्या जातीचे झाले? एकाच जातीचे झाले. मग अन्नाच्या जातीचा जो आनंद ठरला तर आनंद कसा होईल? प्राणाच्या जातीचा आनंद ठरला तर आनंद कसा होईल? जड आणि आता कशासाठी चाललं आहे लक्षात ठेवायचं. हे सूत्र जे आहे ते सूत्र कशासाठी आहे? तर आनंदमय हे आत्मस्वरूपाचं आत्मा आनंदमय आहे कारण ब्रह्म आनंदमय आहे, आनंद रूप आहे कारण ते सदरूप चिद्रूप आनंदरूप आहे. आपण सातत्याने बघतोय. आता तो पूर्वपक्ष असे म्हणतो की माझे असे मत आहे की ब्रह्म सोडून निराळेच एक ब्रह्म आत्मा नावाचे तत्व आनंदमय या शब्दाने सांगितलंय. कशावरून? तर आनंदमय व गौण आत्म्यांची जी एक सगळी साखळी सांगितली त्यातच त्याचा समावेश आहे म्हणून. तो असं म्हणतो की माझे असे मत आहे की ब्रह्म सोडून निराळेच एक आत्मा नावाचे तत्व आनंदमय या शब्दाने सांगितलं आहे. म्हणजे आनंदमयाचा आणि ब्रह्माचा काही संबंध नाही असं पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. तुमचं जे आनंदमय असं म्हटलं इथे तैत्तरीय उपनिषदामध्ये ते आनंदमय ब्रह्माचं स्वरूप नाही. मग कशाचं स्वरूप आहे? ब्रह्माहून वेगळं अन्नमयाच्याच रांगेमध्ये त्याचा उल्लेख केला असल्यामुळे त्यातलाच एक काहीतरी तो प्रकार आहे, ब्रह्माशी त्याचा संबंध नाही असं कोण म्हणत आहे? पूर्व पक्ष म्हणतोय. आता तुम्ही विचाराल की आनंदमय सर्वांच्या आत आहे असे म्हटलं असल्यामुळे आनंदमय हाच मुख्य आत्मा आहे, तर हे तुमचे म्हणणे बरोबर नाही कारण त्या आत्म्याचा प्रिय मोद प्रमोद इत्यादी प्रकार भेद केला जातो व भेद शरीराशी निगडीत आहे. अध्यात्मशास्त्रामध्ये प्रिय मोद आणि प्रमोद असे तीन भेद मानलेले आहेत. आता ब्रह्म जे आहे ते भेदरहित आहे आणि आनंदाचे मात्र प्रिय मोद आणि प्रमोद असे तीन भेद केलेले आहेत. तर भेदमय आनंद अभेदमय ब्रह्मापासून कसा असलं पाहिजे? वेगळं असलं पाहिजे. त्यांनी युक्ती काय सांगितली ती पाहिजे. प्रिय मोद प्रमोद तो एक विचार समजून घ्या. एखादी अनुकूल वस्तू दिसली की त्याला प्रियत्व म्हणतात, ती वस्तू प्रत्यक्ष ताब्यात आली की त्याला म्हणायचं मोद आणि त्या वस्तूचा भोग घेतला की त्याला म्हणायचं प्रमोद. आता प्रिय मोद आणि प्रमोद असे तीन शब्द आहेत. आता तिन्ही ठिकाणी आनंद आहे पण पहिल्या ठिकाणी जो आनंद आहे तो नुसता प्रियत्वाच्या स्वरूपाचा आहे, दुसऱ्या ठिकाणी आहे तो मोदाच्या स्वरूपाचा आहे, तिसऱ्या ठिकाणी आहे तो प्रमोदाच्या स्वरूपाचा आहे. उदाहरणार्थ संध्याकाळी 6 वाजले, इथून उठल्यानंतर कुठं जायचं असतं? इथून उठल्यानंतर कुठं जायचं असतं? भंडार घरात चहा तयार आहे. 6 वाजले की चहाला प्रियत्व येऊन जातं. 6 वाजले की चहाला काय येतं? प्रवचन चालू असताना सुद्धा 6 वाजता चहाला प्रियत्व येतं. नंतर आम्ही तिथे जातो आणि कब्बशी हातात येते तेव्हा त्याला म्हणतात मोद आणि प्रत्यक्ष घोट घेतला की त्याला म्हणायचं प्रमोद. तर आनंदाचे असे तीन टप्पे असतात असं शास्त्र सांगतं आणि त्यामुळे आनंदाचे तीन भेद आहेत. आत्माला मात्र भेद नाहीत, ब्रह्माला भेद नाहीत आणि ज्या ब्रह्माला भेद नाहीत ते ब्रह्म आणि ज्या आनंदाला भेद आहेत ते आनंद हे दोन्ही कसे असतील? एक असणार नाही अशा तऱ्हेचा पूर्वपक्ष आहे. पूर्वपक्ष सुद्धा काही सामान्य नाही. असे श्रुते जर आनंदमय हाच मुख्य आत्मा असता तर त्यात प्रियादे भेद पाडता नसता. पण येथे तर त्याचं प्रिय हे शरीर आहे, तैत्तरीय उपनिषदात आहे. एक पंख आहे, एक पुच्छ आहे, एक शरीर आहे अशी तैत्तरीय उपनिषदाची भाषा आहे असे श्रुतीत सांगितले आहे. तसेच आनंदमय हा शरीराशी निगडत आहे असं या श्रुतीत सांगितलं आहे. जो आत्मा तोच पूर्वीच्या आत्म्याचा शारीर आत्मा आहे, जो आनंदमय आत्मा आहे तोच या पूर्वीच्या विज्ञानमय आत्म्याचा शरीर आत्मा आहे. अशा पद्धतीने दोनमध्ये फरक आहे असं पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. आता सिद्धांत पक्ष म्हणतो आनंद म्हणजे ब्रह्मच होय कारण आनंद अशा अर्थी ब्रह्म शब्द अनेक वेळा वापरलेला आहे. प्राचुर्य म्हणतात त्याला. आनंद अशा अर्थी ब्रह्मशब्द अनेक ठिकाणी अनेक वेळा वापरलेला आहे. म्हणून इथे सुद्धा ब्रह्मशब्दाचा अर्थ, आनंद शब्दाचा अर्थ काय असला पाहिजे? ब्रह्म असाच असला पाहिजे. यातून आम्ही एक बोध घ्यायचा आहे की ब्रह्म आनंदरूप आनंदमय आहे आणि ब्रह्माचा अभ्यास आनंदासाठीच करायचा असतो. ब्रह्माच्या अभ्यासाने जर दुःख होत असेल, जे आता अनेक जणांना होत आहे, पण ते ब्रह्माच्या अभ्यासाने अभ्यासाला होणारच दुःख आहे, ते शेवटी आनंद पर्यवसायी आहे. ह्याचा परिणाम परिणते कशात होते? आनंदामध्ये. जीवनामध्ये असं आमचं चालतं की विशिष्ट सुख भोगण्यासाठी कितीतरी दुःख आम्ही भोगतो. जेवणासाठी किती दुःख भोगावे लागतात? डायनिंग टेबलवर बसून जेवण्यासाठी किती दुःख भोगावं? भाजी चिरण्यापासून आणि चिरताना व्हिडिओवर बोट कापण्यापासून सर्व तऱ्हेचे दुःख जेव्हा भोगावे, तेव्हा कुठेतरी ते जेवणाचं सुख ज्याला म्हणतात ते जेवणाचं सुख आपल्याला मिळतं. मग असं व्यवहारामध्ये एक सुख भोगायचं असेल तर त्यासाठी पाठीमागे दुःखांची परंपरा सहन करावी लागते. त्यासाठी एक दुःख वाटायला येत नाही. त्याप्रमाणे श्रवणाचं दुःख झाल्याशिवाय अनुभवाचा आनंद मिळण्याची शक्यता नाही. आणि जो श्रवणाचं दुःख टाळतो त्याला आनंद मिळण्याची शक्यता नाही. जे आनंदाचं जे सुख आहे ते अनुभवाचं जे सुख आहे ते अनुभवाचं सुख मिळण्याची शक्यता नाही. म्हणून एकदा केव्हा तरी सगळ्या तऱ्हेचे दुःख सोसवून हे सगळं ऐकायचं, सगळं सहन करायचं. सहन करत करत सगळ्यांच्या नावाने ओरडत ओरडत, शंकराचार्यांच्या नावाने ओरडायचं, आचार्यांच्या नावाने ओरडायचं, वक्त्याच्या नावाने सुद्धा ओरडायचं. काय वाटेल ते करा, पण एकदा त्याच्यात दुसरं काय पर्यायच नाही. एकदा केव्हा तरी हे आनंदमय ब्रह्मच होय. आनंदमय या शब्दाने परब्रह्म सांगितलं हेच आमचं म्हणणं बरोबर आहे. कशावरून? त्याचा अनेक वेळा तसा वापर केलाय. म्हणून आनंदमय अशी सुरुवात करून तो रस आहे या वाक्यात आनंदमयच रसरूप आहे असे पुढे सांगून म्हटले आहे की रसो वैसाहा या नावाची एक श्रुती आहे. आता इथे सुद्धा एक लक्षात घ्यायचं आहे की पारमार्थिक जीवन अरसिक असतं का सरस असतं का नीरस असतं? आता एक मोठा आक्षेप आहे पारमार्थिक जीवन की पारमार्थिक जीवन नीरस असतं. म्हणजे काय करता तुम्ही? सर्व माणसांना त्यांची जी प्रापंचिक सुख आहेत त्या सुखांपासून वंचित करण्याचा प्रयत्न करता वैराग्याच्या कल्पनेने, आणि त्यामुळे पारमार्थिक जीवन नीरस असलं पाहिजे. आणि काही पारमार्थिक लोकांकडे बघितलं की असं वाटतं खरंच तसं असलं पाहिजे, खरंच तसं असलं पाहिजे असं वाटतं. त्यांचे चेहरे काय सगळं बघितलं की असं वाटतं की हे तसंच असलं पाहिजे. पण एक फार लक्षात ठेवायचं की वाङ्मयीन रस जे असतात, नवरस, ते सगळे बाहेरून आत आणावे लागतात. आणि हा जो रस आहे ज्याला ब्रह्मरस असं म्हणतात, तो ब्रह्मरस आतच कायमचा उपलब्ध आहे. तुकाराम महाराज म्हणतात कीर्तनी ब्रह्मरस ठसावला. कीर्तनामध्ये ब्रह्मरस ठसलेला असतो. आता हा जो ब्रह्म, याचा अर्थ असा की तुकाराम महाराज ब्रह्मरस नावाचा एक रस मानतात, आणि तो रस कुठेच आहे? तो रस आतमध्येच आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अर्जुनाच्या कारणे ब्रह्मरसाचे पारणे केले, त्यासंबंधी औचित्य आम्ही पाहुणे म्हणून प्रगट झालो. त्या ब्रह्मरसाचं पारणं भगवंताने अर्जुनासाठी केलं, पण आम्ही अचानक त्या ठिकाणी अनाहूतपणाने जाऊन उपस्थित झालो आणि आम्हाला सुद्धा त्या पारण्याचं फळ मिळालं. म्हणजे ब्रह्मरस शब्द तुकाराम महाराजाने वापरलाय ज्ञानेश्वर महाराज. आणि हा जो रस आहे हा कायम आतमध्ये आहे आणि तो कायमचा उपलब्ध आहे. बाकीचे रस कसे आहेत? बाकीचे सगळे रस बाहेरून आत आणावे लागतात, पण बाहेरून आत आणायचा रस थांबवल्याशिवाय आतल्या रसाचा अनुभव येत नाही. कारण बाहेरचे रस आम्हाला समाधान करत असतात. जोपर्यंत बाहेरचे रस आम्हाला आनंद देत आहेत तोपर्यंत आतल्या रसाचा आनंदाची आम्हाला निकटच नाही आहे, गरजच नाही आहे. आणि बाहेरचे रस आत आणण्याचं थांबवणं याला वैराग्य असे म्हणतात. तर वैराग्याची स्पेसिफिक व्याख्या आहे. बाहेरचे सगळे रस आहेत, ते सगळे रस आत आणण्याचं थांबवणं हे वैराग्याचं स्वरूप आहे. का थांबवायचं ते? आतला रस आहे तो आतल्या रसाच्या अनुभवासाठी बाहेरचे रस आत घ्यायचं थांबवायचं. आणि तात्पुरतं मग एक ट्रान्झिट पिरियड असतो नेहमी प्रत्येक गोष्टीत. काय असतो? एक ट्रान्झिट पिरियड असतो. त्या ट्रान्झिट पिरियडमध्ये असं वाटण्याची शक्यता आहे की आता एक अशी अवस्था आहे की बाहेरचं रस तर नको म्हटलंय आणि आतल्या रसाचा तर काही पत्ता लागत नाही. सर्वांच्या जीवनामध्ये, साधकाच्या जीवनात असा ट्रान्झिट पिरियड हमखास आहे. की बाहेरचे रस नाकारलेले आहेत, आतल्या रसाचा पत्ता लागलेला नाही, कुठून ह्या भानगडीमध्ये पडलो असं वाटण्याची शक्यता आहे. आणि जगही तयारच आहे, कशाला या भानगडीत पडलास असं म्हणायला जगही तयार आहे. सगळं चांगलं सगळंच सगळं तुझ्याजवळ असताना तुला हे कशाला आठवलं, काय कशाला आठवलं, हे अशा डोळे अशा तऱ्हेचं वाक्य ऐकवणे शक्य आहे. पण हा ट्रान्झिट पिरियड प्रत्येक साधकाच्या जीवनात अवश्य असतो, आणि त्यामध्ये तिथं जो धीर धरतो तो धीर धरी दे धीरापोटी असती मोठे फळे गो मोठी, तुकारामांचं वाक्य आमच्या समोर आहे. हा ट्रान्झिट पिरियड आहे, समर्थांच्या जीवनामध्ये सुद्धा असा ट्रान्झिट पिरियड त्यांच्या ह्याच्यात आहे. कोणता आहे तो? करुणाष्टकामध्ये तो एक ट्रान्झिट पिरियड आहे की तिकडचे सगळे द्वार कापलेले आहेत आणि इकडे अजून रामानी जवळ घेतलेलं नाही, जांबचे सगळे द्वार कापले आणि रामाने आपलं म्हटलेलं नाही, मग काय करावं? उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे ह्याची आता, आता म्हणजे केव्हा? आम्ही सगळे आता म्हणतो रोज, रोज चाललंय रघुनायका मागणे हे ह्याची आता. पण समोरच ज्या आता पदावरती आरूढ झाले होते ते आतातले जी तळमळ आहे ती तुमच्या आमच्यात अजिबात नाही, कारण असं काय झालंय आम्ही कुठे मागचे दोर तोडलेत? सगळे आरक्षण सगळं तयार आहे, कुठं काही दोर तोडलेलं नाही. आता असं असल्यामुळे आता हे जे काही शब्द आहे त्या आता शब्दामध्ये त्यांची जी अर्थता आहे ती त्यांची अर्थता आमच्याजवळ नाहीच आहे. हे नेहमीच असं असतं की शब्द असतात संतांचे पण भावना मात्र आमच्या, सण शब्द त्यांचे आणि भावना आमच्या, असं असल्यामुळे त्या दोघांचं कधी जुळतच नाही. आणि असं झाल्यामुळे नुसतं शब्द शब्द आणि शब्द, त्यांची जी अर्थता आहे त्यांची जी तळमळ आहे ती अर्थता आणि तळमळ आमच्यामध्ये कधी येत नाही. आणि अर्थ आणि तळमळ आल्यानं नाही जर तर काय फरक पडतो तो? आणि इथे शेवटी आपण ऐकतो काय ऐकतो? कल्याणकारी, ते कल्याणकारी ऐकावं आणि बाहेरचं कल्याणकारी ऐकावं. दोन कल्याणकारीमध्ये जो फरक आहे तो फरक जर आमच्या लक्षात आला तर इथल्या कल्याणकारीमध्ये आमच्या डोळ्यात पाणी आणण्याचं सामर्थ्य आहे आणि बाहेरच्या कल्याणकारीमध्ये फॉर्मॅलिटी काय शेवटी असं म्हणायचं असतो म्हणून म्हटलेलं आहे. असं फरक पडतो याचं कारण आहे की शब्द आणि भाव एक झाले की त्याचा इफेक्ट जो येतो तो वेगळा आहे आणि भाव एकाच आहे शब्द एकाच आहे, अशा पद्धतीने कलम जर केलं तर त्याचा इफेक्ट वेगळा येतो. रसाची प्राप्ती झाली म्हणजे हा आनंदीत होतो. जर हे आकाश आनंद नसते तर कोण श्वासोच्छ्वास करील आणि कोण जगेल हाच आनंदित करतो, तीही आनंदाची मीमांसा. ज्ञानी मनुष्य आनंदमय आत्म्याप्रत जातो, ब्रह्माच्या आनंदाला अनुभवणारा कोणालाही भीत नाही, आनंद ब्रह्मरूप आहे असे त्याने जाणले. ही सगळी वाक्य आहेत. ही सगळी वाक्य का सांगितली? आनंदमयोभ्यासात सगळीकडे ब्रह्मशब्दाचा आनंदाशी संबंध जोडलेला आहे म्हणून ब्रह्म हे आनंदमय आहे हे आमच्या मनावर ठसावं ह्यासाठी हे सूत्र आमच्यासमोर ठेवलेलं आहे. ती ही आनंदाची मीमांसा होय, म्हणजे अध्यात्मशास्त्र ही मीमांसा कशाची आहे? आनंद मीमांसा आहे. आणि आनंद मीमांसा जर केल्यानंतर त्याचं फलश्रुती काय असावी? आनंद ही फलश्रुती असावी. आणि आनंद ही फलश्रुती नसेल तर आनंद मीमांसा जशी केली पाहिजे तशी केलेली नाही. ज्ञानी मनुष्य हा आनंदमय आत्म्याप्रत जातो. आता जातो शब्दाचा अर्थ ज्याला ज्ञान झालेलं आहे तो आनंदमय जीवन जगतो. प्रसिद्ध संतांचे वचनासमोर आनंदाचे दोहे आनंद तरंग अत्यंत प्रसिद्ध शब्द आहे. किंवा संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत. ही जी वाक्य आहेत ही सगळी वाक्य असं आम्हाला सांगतात की संत आनंदमय जीवन जगले. कोण? तुकाराम महाराज आनंदमय जीवन जगले, समर्थ आनंदमय जीवन जगले. तसंच आनंदमय जीवन जगायला आम्हाला काय अडचण आहे का? तुकाराम महाराजांजवळ आनंद जीवन जीवन जगण्यासारखं काय होतं का? तुकाराम महाराजांजवळ आनंदमय जीवन जगावं असं त्यांच्यापाशी काय होतं? तुमच्या आमच्या दृष्टीने विचार केला तर काय होतं त्यांच्याजवळ आनंदमय जीवन जगण्यासारखं? माझं 3 बेडरूम माझ्याकडे आहे, 3 बेडरूम हॉल किचन आणि डायनिंग आणि एक कोठीची खोली आहे, 7 खोल्यांचं माझं घर आहे या मुरगुडला, म्हणजे चालेल ना? परस्पर आमंत्रण दिलं म्हणजे आणि पंचायत होईल. स्वामी कोण आहे ते कळलं असेल अशा पद्धतीत. आता 7 बेडरूम इतकं सगळं घर असून सुद्धा आनंदाची वानवा आहे, आणि तुकाराम महाराजांना घराचं काय आहे. तर ह्या पद्धतीने आम्ही विचार करत गेलो तर आमचे जे क्रायटेरिया आहेत ते क्रायटेरियाच कुठेतरी चुकलेले आहेत. याचा अर्थ असा की आनंद नावाची गोष्ट आतच असते, बाहेर कशावरती अवलंबून नाही. हे जर ठरलं तर संतांचा आनंद जे आहे त्या संतांच्या आनंदाचं कारण बाहेर कुठे नाही ते आतमध्येच आहे. हे आमच्या नाना संतोषाचे मूळ ते हे संत. इतर श्रुतीमध्ये सुद्धा ब्रह्म हे विज्ञान आणि आनंद आहे अशा रीतीने आनंद हा शब्द ब्रह्माच्या बाबतीत नेहमी वापरला जातो. म्हणून आनंद आणि ब्रह्म ह्या दोघांचं सतत साहचर्य असल्यामुळे ह्या ठिकाणी आनंद शब्दाचा संबंध ब्रह्माशी आहे. हे आनंद नावाचं एक त्या यादीतलं प्रकरण नाही. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि त्यातच एक आनंदमय असं नाही. तर हा आनंदमय आत्मा जो आहे ते ब्रह्मसूचकच हा शब्द आहे एवढंच इथे सांगायचं आहे. आणि अशा पद्धतीने आनंदमय अभ्यासात असं तऱ्हेचं सूत्र आहे. उरलेल्या सूत्राचा विचार उद्या करू. जय जय रघु. स्वरूपामध्ये आत्मस्वरूपामध्ये परत पहिल्या ठिकाणी जातो. जिथून आला तिथे तात्पुरता जातो जागेपर्यंत आणि मृत्यूवेळे कायमचा जातो. म्हणून त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात शेवटची झोप. त्याला काळझोप असं नाव आहे. तो कायमचा जगला की काळझोप म्हणतात आणि असा गेला की टेम्पररी झोप म्हणतात. काही वेळेला टेम्पररी झोपाचं रूपांतर काळझोपेत केव्हा होतं कोणालाच कळत नाही. अशा सुद्धा घटना अनेक घडून जातात. म्हणजे टेम्पररी झोप याचा चिराभास आत्मचैतन्यामध्ये विलीन होऊन जातो. आता ही सुषुप्तीची प्रक्रिया आहे. गाढ झोप ज्याला म्हणतात ती गाढ झोप सुषुप्तीची प्रक्रिया आहे. आता प्रधान चेतन नाही, जड आहे आणि जड असल्यामुळे तो स्वरूपाशी एकरूप होऊ शकणार नाही. किंवा आत्मा जर प्रधान असेल तर जडामध्ये चेतन एकरूप होऊ शकणार नाही. दोन्ही कसाही विचार करा, प्रधान आणि आत्मा एकच असं म्हटलं तर जीव प्रधानाशी एकरूप होणार नाही. कारण जीव चेतन आहे आणि प्रधान अचेतन आहे. अशा पद्धतीने विचार, कारण तो स्वमध्ये अपित होतो. येथे पुरुष झोपतो असा शब्द सर्वांना ठोक आहे. त्याची व्युत्पत्ती सांगितली. आपण या पदाने येथे आत्मार्थ सांगितला आहे. म्हणून सत्शब्दाने येथे जो आत्मा सांगितला त्यामध्ये अपित होतो म्हणजे लय पावतो असा सूत्रार्थ होतो. आता लय पावणं शब्दाचा अर्थ स्वतःचं अस्तित्व काही काळपर्यंत विसरणं. काही काळपर्यंत स्वतःचं अस्तित्व विसरणं याला म्हणतात लय. बाध शब्दाचा अर्थ अस्तित्व कायम ठेवून नसल्यासारखं होणं याला काय म्हणायचं बाध. अंतःकरण आहे, अंतःकरण अंतःकरणाचं काम करत आहे पण ते काहीच करत नाही अशा तऱ्हेचा निश्चयात राहणं याला म्हणतात अंतःकरणाचा बाध. अंतःकरणाचा झोप झोपेत लय आणि अंतःकरणाच्या मृत्यूमध्ये नाश तीन प्रकार आहेत. गाढ झोपेत लय, साधकावस्थेत बाध आणि मृत्यूमध्ये नाश असे तीन प्रकार अंतःकरणाचे आहेत. तो आपण कोणता अंतःकरण काय करत राहावं अंतःकरणाने सारखं, तर अंतःकरणाने बाध करावं. झोपेत लय होणार आहे आणि वेळ झाली की बाध नाश होणार आहे, हे दोन ठरून गेलेले आहे. तर काय करावं त्यांनी नेहमी बाध करण्याचा प्रयत्न करा. अनुषंगिक विषय आता आपला विषय चाललाय. लय पणा असा अर्थ होतो प्रसिद्ध आहे. प्रभव आप्य या दोन शब्दांचा निर्मिती व प्रलय अशा अर्थी प्रयोग केला जातो. जेव्हा जीव वृत्तीच्या माध्यमातून बाह्य पदार्थांचे संबंध जोडून त्यांचे ज्ञान प्राप्त करून घेतो व त्यापैकी एखाद्या पदार्थाचा तादात्म्य ठेवतो तेव्हा तो जागृती या अवस्थेत असतो. आता तीन अवस्थांचे स्पष्टीकरण केले. जीव जेव्हा ईश्वराची सृष्टीशी तादात्म्य ठेवतो तेव्हा त्याला जागृती असं म्हणतात. ईश्वराची सृष्टी जी आहे ती ईश्वराची सृष्टी जेव्हा जीव पाच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून पाहायला सुरुवात करतो तेव्हा त्याला काय म्हणायचं जागृती. जीव जेव्हा स्वकल्पित विषयांशी तादात्म्य पावतो तेव्हा त्याला म्हणतात स्वप्न. आणि जीव जेव्हा लीन होऊन जातो तेव्हा त्याला म्हणतात सुषुप्ती. असे तीन जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्था जीवाच्या आहेत, आत्मस्वरूपाच्या नाहीत. श्रुतीने जी हृदय या शब्दाची उत्पत्ती सांगितली ती अशी. आता असं का सांगावं लागतं,
व्युत्पत्ती सोडून देऊ आपण. हृदय शब्दाचा अंतःकरण असा अर्थ होतो. परमार्थामध्ये जेव्हा हृदय शब्द वापरला जातो त्याचा अर्थ अंतःकरण असा होतो. ह्या हृदयाचा डॉक्टरांच्या हृदयाशी संबंध नाही. म्हणजे जो पंप आहे त्या पंपाशी ह्या हृदयाचा काही संबंध नाही हे पक्क लक्षात ठेवायचं. आणि हृदय शब्दाचा नेहमी परमार्थात अंतःकरण असा अर्थ होतो. हृदय म्हणजे आपल्या मुठीसारखं आपल्या छातीमध्ये असणारं जे ते हृदयाचा याचा काडी इतका संबंध नाही. म्हणजे हृदयामध्ये साठवून ठेवावा हरी असं जेव्हा म्हणतात त्या कोणत्याही चेंबरमध्ये साठवून ठेवायचा नाही. इथे जे काही अंतःकरण नावाचं आहे व्यापक आहे त्या व्यापक असलेल्या अंतःकरणामध्ये तो हरी साठवून ठेवायचा असतो. हृदय शब्दाचा अंतःकरणाचा अर्थ होतो अंतःकरण म्हणजे हृदय. हृदय म्हणजे अंतःकरण. काही गोष्टी अशा पक्क्या पाहिजे. तो हा आत्मा हृदयात आहे. हृदयात हा म्हणून हृदयाला हृदय असे म्हटले जाते. हृदय अयम हृदय अयम हृदय म्हणजे कुठे हा आत्मा हृदयात आहे. हृदयात हा हृदय अयम हीच त्याची हृदय या शब्दाची उत्पत्ती. म्हणून हृदयाला हृदय असे म्हणतात. किंवा छंदोग्रहतेने अशनाया उदंग्या या शब्दांची उत्पत्ती सांगितलेली आहे. आता हा भाग सोडूया. अचेतन आपले रूप आहे असं म्हणून चेतन असलेला जीव त्यात कधीही लीन होणार नाही. आता बुद्धाचा विषय आला. अचेतन प्रधान हे आपले रूप आहे असे मानून चेतन असलेला जीव त्यात लीन होणार नाही. जे मग अशा आपण विचार मांडला की जीव हा चेतन आहे. तुमचा प्रधान आहे तो अचेतन आहे. चेतन जीव गाढ झोपेमध्ये अचेतन प्रधानात लीन होणार नाही. म्हणून चेतन म्हणजे प्रधान नव्हे. तुम्ही जरी म्हणत असला चेतन आणि प्रधान हे दोन समानार्थी शब्द वापरा तरी सुद्धा असं होणं शक्य नाही. कारण गाढ झोपेत जीव जेव्हा लीन होईल तेव्हा चेतन पदार्थ अचेतनात लीन होणार नाही. म्हणून चेतन म्हणजे प्रधान नव्हे. म्हणून जगाची उत्पत्ती प्रधानापासून नाही चेतनापासून आहे. हा ध्रुपद अखंड या दीर्घ काव्याचं ध्रुपद काय आहे आणि अत्यंत क्लिष्ट काव्याचं ध्रुपद काय आहे. एका अर्थाने नवकाव्यच आहे. असं काही कळत नाही त्याला काय म्हणायचं. नवकाव्य असं एक नवकाव्य आणि या नवकाव्याचं हे ध्रुपद आहे. एकच फक्त प्रधान कारणवाद नाही जड कारणवाद आहे. एक नवकाव्य सांगतो थांबून जातो. शिवदुर्गडीत एका नवकवी गेला. नवकवीने काव्य केलं. हा धबधबा हा दगड आणि हा मी पुढं काय संप्रभू नाही कविता एवढीच कविता. आता अशा कवितेने जरी ज्यांनी जाणून घ्यायचं त्यांनी त्या धबधब्यावर उडी टाकून दगडावर आदळून डोकं जरी फुटलं तरी काही बोध होणार नाही. असे ज्या कविता असतात त्याला म्हणतात नवकाव्य. ज्याला ध्रुपद नसतं अजून ह्या नवकाव्य ध्रुपद तरी नक्की आहे. याला काय ध्रुपद आहे. प्रधान हे जगाचं कारण नाही चेतन ब्रह्म हे जगाचं कारण आहे. थांबूया. जय जय रघुवीर.